हरि ओम। मनाच्या श्लोकांपैकी 199वा श्लोक आता पाहूया। अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही न साहे। अतिगूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे। हे मनाचे श्लोक थोडे अवघड आहेत, पण गुरुकृपेनी ते आपल्याला सोपेपणाने समजू शकतात। आपण जर त्यांची प्रार्थना करून आम्हाला समजून द्या असं म्हटलं तर आपल्याला त्यातला गूढ अर्थ समजू शकतो। अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे। परमात्मा अमुक एक साली नव्हता आणि अमुक एक साली होता असं आपल्याला काही म्हणता येत नाही। गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे, कृष्ण आणि अर्जुन ते म्हणतात की जेव्हा कृष्ण म्हणतो की मी ते सूर्याला सुद्धा ज्ञान मी सांगितलेलं आहे, तर अर्जुन बुचकळ्यात पडतो। तो म्हणाला कसं काय तू सूर्याला सांगितलंस, तू तर आत्ता माझ्याबरोबर माझ्या थोड्याशा आधीच जन्मलास तू, आणि तो सूर्य कधीपासूनचा जगात आहे, तू कसं काय त्याला सांगितलं असशील। तर कृष्ण हसतात आणि ते म्हणतात की बेड्या तुला माहिती नाही आहे, तुझे आणि माझे शेकडो जन्म आधी झालेले आहेत, मला ते सगळे माहिती आहेत पण तुला माहिती नाही आहेत। असं देवाचं स्वरूप जीर्ण विस्तीर्ण खूप जुनं आहे आणि खूप व्यापक आहे। विवेकानंदाने एका ठिकाणी छान म्हटलेलं आहे, ते म्हणाले की अगदी अलीकडे अलीकडेच, म्हणजे असं अगदी नाट्यपूर्ण रीतीने, ज्यावेळी सगळे युरोपियन लोक कमरेला पानं बांधून हिंडत होते, अंगाला रंग लावत होते, त्यांना भाषा बोलायला येत नव्हती, त्या काळात आमचे ऋषी देवाचं स्वरूप काय याचं चिंतन करत होते। खरोखरच वस्तुस्थितीच आहे ती। हजारो वर्षांपूर्वीपासून ईश्वराच्या स्वरूपाचं चिंतन हे आपल्या या भारतभूमीमध्ये चाललेलं आहे। म्हणजे ते स्वरूप तर फार जुनं आहेस, पण काय त्याचं चिंतन करणाऱ्यांची परंपरा सुद्धा खूप 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 जुनी आहे। तर असं जे आहे, पण ते जीर्ण का आहे? तर त्याला त्याचं पुन्हा पुन्हा ताजेपणाने जी मांडणी करावी लागते ती केली नाही। ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात काय झालं, त्यांच्या आधीची जी आदिनाथांपासून आलेली परंपरा होती ती लुप्त होत झाली चाललेली होती, आणि ज्ञानदेव नावाचा एक तारा क्षितिजावर आला आणि त्यांनी सगळं जग परमार्थाने आनंदाचे आवारू मांडू जगी असं भरून टाकलं त्यांनी। म्हणजे परमात्मा परमार्थ जो आहे तो मधून मधून असा झाकुळत असतो, आणि मग कोणीतरी येतो उत्तम अधिकारी आणि तो त्याच्यावरची सगळी काजळी काढून टाकतो आणि त्या परमार्थाचं खरं उज्ज्वल स्वरूप आपल्यासमोर मांडतो। तर अस्ति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, पण ते आपल्याला कळत नाही म्हणून मग संत जन्माला येतात आणि ते पुन्हा नव्याने आपल्याला सांगतात। तेथे तर्क संपर्क तोही न साले। कोणी जर नैषा तर्केण मतिरापने या असं उपनिषदाने म्हटलेलं आहे, कोणी जर म्हणेल तर्काच्या बळाने मी परमात्मा जाणेन तर नाही आहे शक्य, कारण माणसाच्या बुद्धीला त्याची मर्यादा आहे, तो किती काय करेल याला मर्यादा आहे, त्यामुळे केवळ तर्काने तो काही सापडायचा नाही। ते अतिगूढ असं खरं म्हणजे स्वरूप आहे, पण काय तत्काळ सोपे एकाच ओळीत म्हणून टाकलं, अतिगूढ आणि तत्काळ सोपे एकाच ओळीत म्हणून टाकलं। मग तत्काळ सोपे केव्हा होतं, गुरुकृपा झाली तर, गुरूंच्या मुखातून श्रवण झालं तर मग सोपं आहे। दुजे वीण जी जे खूण स्वामी प्रतापे, स्वामी म्हणजे सद्गुरू, सद्गुरूंच्या प्रतापाने सद्गुरूंच्या सामर्थ्याने दुजे वीण जी खूण म्हणजे द्वैताच्या शिवाय असलेलं अखंड अफूट अचल असं जे आत्मतत्व आहे त्याची साक्षात रोकडी ओळख माणसाला होते। म्हणून म्हटलेलं आहे की ऐक शिष्या येथीचे वर्म, वर्म म्हणजे गूढ, स्वये तू जे आहेस ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूचे नको। आणि मग ती रोकडी खूण जेव्हा गुरु दाखवतात तेव्हा शिष्याचा संदेह मिटून जातो आणि मग त्याला स्वामी प्रतापे म्हणजे सद्गुरु कृपेने, सद्गुरूंच्या सामर्थ्याने, त्याचा स्वतःचा पुरुषार्थ आहे पण सद्गुरूंच्या सामर्थ्याने त्याची साधना ही आत्मदर्शनामध्ये फलद्रूप होत असते. हरिओम तत्सत.